श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 61 श्लोक घेऊन झालीत। काल आपण 61व्या श्लोकावरचं निरूपण ऐकलं। ईश्वरः सर्व भूतानां हृद्येर्जुन तिष्ठति। हे अर्जुना, शरीर रूप यंत्रावर जणू काय आरूढ झालेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरवणारा ईश्वर हा सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असतो। ब्राह्म यन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया। अगदी यंत्रावर आरूढ होऊन सर्वांना तो फिरवत असतो। आणि त्याच्याही आधी देवाने अर्जुनाला बजावून सांगितलं की स्वतःला अर्जुन समजतो आणि जे दुसरे आहेत त्यांना आपले नातेवाईक समजतो, आणि ज्या गोष्टीचा शोक करू नये त्या गोष्टीचा शोक करतो। म्हणून अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडू सुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप। तुझ्यामध्ये जे अर्जुनपण आहे ना, ते तू स्वतःला देहापुरता मर्यादित समजतो आणि म्हणून तुझे अर्जुनपण जे एक पवित्र आत्म्याच्या रूपाने भासायला पाहिजे तसे न भासता तुला तो एक देह या स्वरूपाने ते अर्जुनपण भासत असते। म्हणून अर्जुनपण न घेता तू तुझ्या अंगचं अर्जुनपण सोडायला पाहिजे, आणि ते न घेता मी ऐसे जे पंडूस होता, अर्जुनपण सोडून जे एलिमेंट्स तुझ्या ठिकाणी शिल्लक आहे म्हणजे तू वजा अर्जुनपण, त्यानंतर जे पवित्र तत्व उरेल ते तत्व तुझे मूळ रूप आहे। उठत असे ते तत्वता तयाचे रूप। आणि म्हणून हे अर्जुना, ज्या लागी तो प्रकृतीते प्रवर्तवील हे निरुते, आणि ते झुंजवील तू ते न झुंजसी जरी। तू युद्ध नाही करत असं जरी म्हटलं राजा, तरी ती प्रकृती तुझ्याकडून हे युद्ध नक्की आणि नक्कीच करून घेणार आहे। काय सांगितलं होतं की जो ईश्वर आहे, यंत्रासारखा फिरवतो ईश्वर, तो सर्व भूतांच्या हृदयामध्ये स्थित आहे, सर्वांच्या ठिकाणी तो ईश्वर स्थित आहे। आज 62वा श्लोक घेणार आहोत। या 62व्या श्लोकामध्ये खूप जास्त ओव्या नाहीत, पण हा फार मार्मिक असा श्लोक आहे, म्हणून याच्यावरचं निरूपण आपण काळजीपूर्वक ऐकूया। सुरू करू याचा भाग।
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।
खूप महत्त्वाचा गीतेतला हा श्लोक। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। हे भारता, हे भरत कुल उत्पन्ना, त्यालाच सर्व भावाने तू शरण जा। कोणाला? सर्व भूतांच्या हृदयात जो ईश्वर स्थित आहे, तो तुझ्याही हृदयामध्ये स्थित आहे, त्यालाच सर्व भावाने तू शरण जा। गच्छ सर्व भावेन भारता, तमेव शरणं गच्छ, त्यालाच फक्त तू शरण जा। फक्त शरण जाऊ नको, सर्व भावाने शरण जा, आणि त्याच्या प्रसादानेच तू अत्यंत श्रेष्ठ शांतिरूप जे शाश्वत स्थान म्हणजे स्वस्वरूप निजात्मपद ते पद तू प्राप्त करशील। तत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्सशी शाश्वतम। हे आपोआप तुला प्राप्त होऊ शकत नाही, तुझ्या हृदयामध्ये स्थित जो ईश्वराचा अंश किंवा परमेश्वर जो स्वतः तुझ्या हृदयामध्ये स्थित आहे त्याच्या प्रसादाने तू किती प्रयत्न केले तरी शक्य नाही। जोपर्यंत तुझे प्रयत्न त्या हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित होत नाही, तुझा अहंकार पूर्णपणे समर्पित होत नाही, तोपर्यंत त्या परमात्म्याचा प्रसाद तुला लाभू शकत नाही। आणि तू अत्यंत श्रेष्ठ शांतिरूप जे शाश्वत पद आहे, ज्याला आपण सस्वरूप म्हणतो, ज्याला आपण निजधाम म्हणतो किंवा निजात्म पद म्हणतो, ते निजात्म पद तुला तेव्हाच मिळू शकेल। तया अहम वाचा चित्तांग देऊनिया शरणरिग महोदधी का गांग रिगाले जैसे। मग तया चेनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊनिया स्वानंदे स्वरूपी चरमसी। संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसंवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया। तिये निजात्मपदीचा रावो होनी ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तू। गंगेचे पाणी ज्यावेळी त्या महासागराला सर्वांगाने मिळते त्यावेळी ते गंगेचे पाणी आपला गढूळपणा, आपला पवित्र किंवा अपवित्र प्रमापणा, आपल्यात मिक्स झालेले पॉल्युटँट्स, आपल्यात मिक्स झालेले सॉल्वेंट्स, या सर्व गोष्टी विसरून सर्वांगानी जाऊन त्या समुद्राला मिळते, महासागराला मिळते। त्याप्रमाणे आपणसुद्धा आपला अहंकार, वाचा, चित्त व शरीर ही सर्व त्या ईश्वराला अर्पण करून शरण जायला पाहिजे। काय म्हणतात, अहंकार, वाचा, चित्त आणि शरीर, त्यापैकी अहंकार आणि चित्त हे अंतःकरणाचे भाग आहे। नेहमी आपण चर्चा केलेली आहे, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सर्वांमिळून अंतःकरण, मग हे अंतःकरणच ईश्वराला देऊन टाकायचं आहे। त्या व्यतिरिक्त वाचा आणि शरीर, शरीर म्हणजे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय पाच, कर्मेंद्रिय पाच, ही पाच ज्ञानेंद्रिये आणि ही कर्मेंद्रिये, आता त्यापैकी ज्ञान या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून फाकते म्हणून ही जास्त महत्त्वाची। कर्मेंद्रिय विचारे ज्याप्रमाणे बुद्धीने सांगितलं त्याप्रमाणे ते कामं करतात, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, तर त्या अंतःकरणाने जो कमांड दिला त्या कमांड फॉलो करत ते शरीराची जी इंद्रिय आहे, कर्मेंद्रिय, हात, पाय, गुदस्थ, हे सगळे जे कर्मेंद्रिय आहे, हे कर्मेंद्रिय त्याप्रमाणे कामं करतात। पण ज्ञानेंद्रिय आणि मन ही सहा इंद्रिये ही खूप महत्त्वाची मानण्यात आलेली आहे। तर हे शरीर, चित्त, अहंकार, त्या व्यतिरिक्त वाचासुद्धा म्हणत आहे ते, वाचा, वाचा म्हणजे वाणी, ज्या वाणीने आपण चर्चा करतो, बोलतो, कधी कधी कोणाच्या मर्माला टोचूनसुद्धा बोलतो, कोणाला गोड वासे वाटेल असं बोलतो, पण बरेचदा आपण असं काही बोलतो ज्याच्यामुळे कित्येकांचं मन दुखावते। कित्येकांचं जाऊ द्या, आपल्या अत्यंत जवळची आपली जी लोकं असतात, आपले मायबाप ज्यांनी जन्म दिला, आपले भाऊ बंधू ज्यांच्यासोबत आपण वाढलो, आपल्या बहिणी ज्यांच्यासोबत आपण मोठे झालो, ज्यांनी आपली काळजी घेतली, आपली केअर केली, त्यांच्यासोबत बोलताना सुद्धा कमी जास्त शब्द होऊ शकतात. नेहमी याचा आपण विचार करायला पाहिजे. गंगेचे पाणी महासागरात मिळताना अजिबात विचार करत नाही, तर त्याप्रमाणे अहंकार, वाचा, चित्त, शरीर त्या ईश्वराला आपण समर्पित करून टाकायला पाहिजे. आणि असं केल्याने काय होईल? त्या ईश्वराच्या प्रसादाने, असं केल्याने तो ईश्वर प्रसन्न होईल. कोणता ईश्वर? जो आपल्या आतमध्ये आहे. बाहेर नाही, देवळात नाही, मठात नाही, मंदिरात नाही, मशिदीत नाही किंवा गिरजाघरात नाही, जो आपल्या हृदयात आहे असा तो ईश्वर. त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरूप शांतिरूपी तरुण स्त्रीचा पती होऊन तू आत्म आनंदाने स्वरूपामध्ये रममाण होशील. काय म्हणतात? त्या ईश्वराच्या प्रसादाने, आपोआप नाही. जर त्या ईश्वराचा प्रसाद मिळाला, तो ईश्वर जर प्रसन्न झाला आपल्या आत्मतला, तो मग हे पाहणार नाही की तुम्ही वाणीने काय बोललात, तुमचे चित्त काय करत होते, तुमचे मन काय करत होते, तुमच्यात किती अहंकार होता, या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून सर्वांचा लय जिच्यामध्ये होतो अशी जी स्वरूप शांती, स्वरूप शांती ही फार उच्च अवस्था, तर ही स्वरूप शांती त्या स्वरूप शांतीरूपी स्त्रीचा पती होऊन तू आत्मानंदाने स्वरूपातच रममाण होशील. पूर्वी फार सुंदर श्लोक आपण ऐकला, श्रेयो ही ज्ञानमभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती रनंतरणम. अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे, म्हणजे अभ्यास करत 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 आपल्याला पुढची पायरी गाठता येते, त्या पुढच्या पायरीचं नाव आहे ज्ञान. अभ्यास आणि ज्ञान या दोन पायऱ्या गाठल्या की त्याची पुढची पायरी, तिचं नाव ध्यान, म्हणजे मेडिटेशन. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, ध्यानपूर्वक करणे, लक्षपूर्वक करणे, चालणे असो, बोलणे असो, खाणे असो, काही का असे ना, तर ते ध्यान. अभ्यास, ज्ञान आणि ध्यान. आणि या ध्यानाच्याही पुढची जी पायरी आहे ती पायरी आहे कर्मफळ त्याग. फार डिफिकल्ट आहे, पण त्या कर्मफळाचा त्याग करणे आहेच आहे. आणि जर का या चार पायऱ्यांवरून आपण वर गेलो, तर ही जी निशाणी, ही जी सीढी, ही जी स्टेअर केस आपल्याला कुठे जाऊन नेते? सर्वात श्रेष्ठ शांती, स्वरूप शांती, आत्मशांती, त्या स्टेपवर नेऊन पोचवते. आणि तिथे जे आपल्याला मिळते त्याला म्हणतात आत्म आनंद. आणि असा का आत्म आनंद आपल्याला एकदा मिळाला, तर मग आपण त्या आपल्याच स्वरूपामध्ये रममाण होतो. उत्पत्ती ही ज्याच्याकडून उत्पन्न होते ना, आणि विश्रांती जेथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो, अशी ती शांतीची अवस्था आहे, अशी ती निज स्वरूपाची स्थिती आहे, अशी ती आत्मानंदाची निज धाम आहे. जे कसे प्राप्त झाले? श्रेयो ही ज्ञानमभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, आणि ध्यानात कर्मफल त्याग, त्यागा शांतीरनंतरम. या क्रमाक्रमाने, पायऱ्या पायऱ्याने जेव्हा आपण तिथे जातो, तेव्हा आत्म आनंदाचा लाभ आपल्याला मिळतो. एकदा का तो लाभ आपल्याला झाला, एकदा का आपण तो आत्मानंद अनुभवला, तर उत्पत्ती ज्याला म्हणतो ना आपण क्रिएशन, उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती स्वतः जिथे विसावा घेते, आणि अनुभव देखील ज्या अनुभवाला स्वतः अनुभवतो, अशी ती उच्च अवस्था मग प्राप्त होते. कशामुळे? आपल्या हृदयस्थ असलेला तो परमात्मा जर का आपण त्याला प्रसन्न केलं तर. अर्जुना, त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. तिये निजात्मपदीचा रावो, निजात्मपदीचा राव होशील, निजात्मपदाचा तू राजा होशील, आणि होनी ठाकसी अवयव म्हणे लक्ष्मीनाव पार्था तू। हे पार्था, तू अशा प्रकारे जर क्रमाक्रमाने गेलास तर तू आत्मानंदाचा राजा होशील। आणि ही जी अवस्था असते, अनुभवाला अनुभवण्याची अवस्था, विश्रांती जिथे विसावा घेते स्वतःच, अशी अवस्था, उत्पत्ती जिथून उत्पन्न होते ती जी अवस्था, ती जी उच्च अवस्था भोगण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या हृदयस्थ स्थित त्या परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे। मंडळी, असं का होत नाही? आपल्या हृदयात तो परमात्मा असून, तो परमेश्वर असून आपल्याला दिसत का नाही? आपल्याला अनुभव का येत नाही? आपल्याला असं का वाटते की देव बाहेर आहे? देव खरोखर बाहेर नाहीच। मंदिरात आपण जातो, तिथे गेल्यानंतर तिथल्या मूर्तीचं दर्शन करतो, शांतपणे तिथे बसण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याने काय होतं? त्या थोड्या वेळासाठी आपणच आपल्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो। ज्या एखाद्या महात्म्याने त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केली असेल, त्याच्या प्राणाचे व्हायब्रेशन्स त्या मूर्तीमध्ये असतात। ते काही कृष्णाचे व्हायब्रेशन किंवा रामाचे व्हायब्रेशन किंवा शंकराचे व्हायब्रेशन नसतात। ज्या महात्म्याने, ज्या थोर पुरुषाने, ज्या संताने, ज्या साधूने त्यात प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, ती विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा होते। तर ते व्हायब्रेशन, ते चैतन्य, त्याचप्रमाणे त्या गोट्याचं, ज्या दगडापासून ती मूर्ती निर्माण झाली आहे, त्या दगडामध्ये सुद्धा चैतन्य आहे। फक्त चरातच चैतन्य नाही आहे, अचर वस्तूमध्ये पण चैतन्य आहे। तर त्या मिनरल्समुळे, त्या रॉक्समुळे, त्या स्टोन्समध्ये चैतन्य आहे। त्याला तराशून तराशून, छाटून छाटून एका मूर्तीचं स्वरूप देण्यात आलं। त्या मूर्तिकाराने ज्या भावनेनी त्याची तराशणी केली, त्याला पैलू पाडलेत, त्याची जी भावना होती, त्याच्या अंतकरणाची स्थिती, ती सुद्धा त्या मूर्तीत उतरली। आणि त्यानंतर ज्याने प्राणप्रतिष्ठा केली, त्याने सुद्धा आपल्या प्राणाचे व्हायब्रेशन्स त्यात टाकले, आणि तेच व्हायब्रेशन फक्त आपण तिथे अनुभवू शकतो। पण तरी सुद्धा ती शुद्ध भावना आहे म्हणून आपल्याला तिथे गेल्यानंतर खूप चांगलं वाटतं। आपण थोड्या वेळासाठी का होईना, आपण अंतर्मुख होतो। अंतर्मुख झाल्यामुळे आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याजवळ आपण पोहोचतो। आता इथे हा जो प्रयोग मी सांगत आहे, हा हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्त असो किंवा सिख असो, किंवा कुठल्याही जाती धर्माचा असे ना का, त्याला हा अनुभव येतो। मुसलमानांना मशिदीत येतो, ख्रिश्चनांना चर्चमध्ये येतो। जो कोणी ज्या उपासना पद्धतीचा अवलंब करत असेल, त्याला त्या उपासना पद्धतीमुळे त्याच्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याजवळ तो पोचतो, आणि म्हणून त्याला शांतीचा अनुभव होतो। थोड्या वेळासाठी होईना, पण शांतीचा अनुभव होतो। एरवी देवळात जाऊन, तीर्थात जाऊन, तीर्थाटनं करून, मोठ्या नद्यांमध्ये स्नान करून आपली फक्त श्रद्धा स्थिर होते, श्रद्धा दृढ होते। त्यामुळे ईश्वर भेटतो असं नाही, ईश्वर तर आपल्या आतमध्ये आहे। त्याला जर प्राप्त करायचं असेल तर आतमध्ये जाण्याची पद्धत शिकायला लागेल, आतमध्ये जाण्याची विधी शिकायला लागेल। ती पद्धत आणि ती विधी म्हणजे ती ध्यानाची विधी आहे, मेडिटेशन आहे। त्याच्या माध्यमातून आपण आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वरापर्यंत पोचू शकतो। आणि हे का आपल्याला करता आलं, तर दररोज आपण परमात्म्याशी भेट घेऊ शकतो, सकाळी घेऊ शकतो, रात्री घेऊ शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा डोळे मिटून त्या परमात्म्याशी एक रूप होता येतं। अशी जी उत्तम स्थिती आहे, त्या उत्तम स्थितीमध्ये देवानी म्हटलं की अर्जुना, आत्मानंदाचा अनुभव घ्यायचा असेल, आत्मानंदाचा उपभोग घ्यायचा असेल, तर काय करायला लागेल, तुझ्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला प्रसन्न करून घ्यावं लागेल। एकदा तू प्रसन्न झाला तर मग त्याच्या प्रसादाने तू श्रेष्ठ अशी शांती प्राप्त। मग तयाचेनी प्रसादे, आपोआप नाही, तयाचेनी प्रसादे, सर्वोपशांती प्रमदे, शांतीचा प्रमाद। कोणती शांती? सर्वोपशांती, सर्वश्रेष्ठ अशी शांती। कांतू होऊनी या स्वानंदे, स्वरूपीच रमशी। आणि तुझा इतका अभ्यास होईल त्या शांतीचा की तो तू त्या स्वरूप शांतीचा नवरा होऊन जाशील, इतका तुझा हक्क त्या स्वरूप शांतीवर होईल। तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत। छोटासा श्लोक आहे, फक्त चार ओव्या याच्यात होत्या, पण किती गहन खोल आणि आतमध्ये घेऊन जाणाऱ्या ओव्या। तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम। अशी ती शाश्वत, सस्टेनेबल, स्टेबल, कॉन्स्टंट ती शांती सतत तुमच्यासोबत राहणार। चांगल्या प्रसंग आला किंवा वाईट प्रसंग आला, चांगली परिस्थिती निर्माण झाली किंवा वाईट परिस्थिती निर्माण झाली, सुखाचे दिवस असोत की दुःखाचे दिवस असो, तुमच्या शांतीचा भंग होत नाही। मंडळी शोधून पहा, आपल्या अवतीभोवती तुम्हाला अशी मंडळी सापडेल, अशी मंडळी तुम्हाला सापडेल की ज्यांच्यावर दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी ते आतून प्रसन्न असतात। दुःख थोड्या वेळासाठी वाटतं पण नंतर ते प्रसन्न असतात आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये खुश असतात, आनंदी असतात। हा सुंदर 62वा श्लोक आणि त्याच्यावरील फक्त चार ओव्यांचं हे निरूपण होतं, पण अत्यंत आत्म्याला भिडणारं निरूपण होतं। उद्या 63व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेणार आहोत। आज इथे आपण विश्रांती घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।